नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता तुमकां प्रादेशिक खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल सांजेवेळा गुजरातान 3 दिसांच्या भोंवडेर जामनगरांत पावले. फुडल्या 2 दिसांत प्रधानमंत्री जायत्या कार्यावळींनी वांटो घेतले. आयज प्रधानमंत्री मोदी वन्यजीव सोडवणूक आनी पुनर्वसन केंद्र वंतारा हांगा भेट दितले. उपरांत सासान गीर राष्ट्रीय उद्यानाक भेट दितले. तशेंच राष्ट्रीय वन्यजीव मंडळ हे बसकेचे पदाधिकारी अध्यक्ष म्हणून अध्यक्षपद सांबाळटले. ह्या वन्यजीव मंडळांत 47 वांगडी आसात. तातूंत लष्करी मुखेल, वेगवेगळ्या राज्यांतले वांगडी, ह्या मळार काम करपी बिगर सरकारी संघटनेचे प्रतिनिधी, मुखेल वन्यजीव अध्यक्ष आनी वेगवेगळ्या राज्यांतले सचीव आसात. प्रधानमंत्री सोमनाथ देवळांचे दर्शन करून देवळाचे वेवस्थापन करपी श्री सोमनाथ ट्रस्टाचे बसकेचे अध्यक्षपद सांबाळटले. नामनेचे कोंकणी लेखक विन्सी क्वाद्रूश हांणी ल्हान भुरग्यां खातीर बरयल्ल्या 2 पुस्तकांची उजवाडावणी आयज आयतारा 2 मार्च दिसा रायचो आमो राय वाठारांत जातली. ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हणून मडगांवचे आमदार दिगंबर कामत हाजीर आसतले. आयज लोकार्पण जावपी आवय आनी मैदान ही दोनूय पुस्तकां रोमी लिपीन भुरग्यां खातीर आसात. पुस्तकांनी वेगवेगळ्या काल्पनीक विशयाचेर आदारिल्लो सुमार 16 काणयो आसात. ह्या सुवाळ्याक गोंय राज्य भाजपाचे अध्यक्ष दामू नायक, कुडतरीचे आमदार एलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, गोंय तियात्र अकादमीचे अध्यक्ष एंथनी बार्बोजा आनी रायचे प्रतिश्ठीत नागरीक विलियम बरेटो हे मानाचे सोयरे आसतले. गोंय कोंकणी अकादमीच्या पालवान रायच्या स्नोज अकादमी वतीन ही कार्यावळ जातली. विन्सी क्वाद्रूश हे राष्ट्रीय कोंकणी लेखक आसून तांकां केंद्र साहित्य अकादमीचो बाल साहित्य पुरस्कार फावो जाला. हाचे आदी तांची सुमार 66 पुस्तकां उजवाडाक आयल्यात. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अर्थीक साक्षरता सप्तकान अर्थीक साक्षरता बायलांची समृद्धी या मध्यवर्ती संकल्पनेचेर आधारित राज्यांत साभार कार्यावळी आयोजीत केल्ल्यो. 24 फेब्रुवारी सावन ह्या कार्यावळींची सुरवात जाल्ली. चडांचड बायलांक अर्थीक नदरेन साक्षर करप ह्या हेतान ही सप्तकभर जागृताय कार्यावळी जाल्यो. रीण घेवप, बरो क्रेडीट स्कोर राखप, दिसपट्ट्या खर्चाची आंखणी अशा साबार विशयांचेर चर्चासत्रां उलोवपा वा हेर कार्यावळी जाल्यो. भौशीक बँको आनी हेर भागधारकांच्या मजतीन देशभर अर्थीक जागृताय कार्यावळ राबयली अशें रिझर्व्ह बँकेचे जाळवणदारांनी सांगले. गोंय शालांत मंडळाची 10वीची परिक्षा काल सावन सुरू जाली. राज्यांतल्या 32 केंद्रांचेर 18,871 विद्यार्थी परिक्षेक बसल्यात. परिक्षा 21 मार्च 2025 मेरेन चलतली. काल पयली भाशा विशयाचो पेपर जालो. अंदू विद्यार्थ्यां परस विद्यार्थ्यांनी आंकडो चड आसा. 9,297 विद्यार्थी जाल्यार 9,574 विद्यार्थ्यांनी परिक्षेक बसल्यात. 1 मार्च ते 15 मार्च मेरेन परिक्षा चलतली. दाबोळीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ सल्लागार समितीच्या बसकेन विमान सेवा वाढून कांय खाशेले बदल करपाचो निर्णय घेतला. ही बसका शुक्रारा सल्लागार समितीचे मुखेली तशेंच दक्षीण गोंयचे खासदार कॅप्टन विरियातो फेर्नांडीस हांच्या फुडारपणा खाला जाली. बसके उपरांत उलयताना खासदार फेर्नांडीस हांणी म्हळां की दाबोळीच्या विमानतळाची वळख पयली आसली तशीच हाचे फुडें जागतीक मळार वाडोवपाच्या नदरेन चर्चा जाली. तेच बरोबर विमानतळाचेर प्रवाशांक बरी सेवा दिवपाचोय विचार बसकेन जाला. ते भायर दाबोळीची विमानां कांय कारणांक लागून हेर कडेन वचपाक लागल्या. ताचेरूय अभ्यास चालू आसा म्हणपाची म्हायती खासदार कॅप्टन विरियातो फेर्नांडीस हांणी दिल्या. दाबोळी विमानतळ प्राधिकरणाचे चेअरमॅन जॉर्ज वर्गीस तशेंच हेर वांगडी ह्या वेळार हाजीर आशिल्ले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7 वरां जावन 20 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.